क्षीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुश्च मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे सुषा च मे सुदिनं च मे ऊर्क्ष मे सुनृता च मे पयश्च मे रसश्च मे घृतं च मे मधु च मे सग्धिश्च मे सपीतिश्च मे कृषिश्च मे वृष्टिश्च मे जैत्रं च मौद्भिद्यं च मे रयिश्च मे रायश्च मे पुष्टं च मे पुष्टिश्च मे विभु च मे प्रभु च मे बहु च मे भूयश्च मे पूर्णं च मे पूर्णतरं च मे क्षितिश्च मे कूयवाश्च मे नं च मे शुच्च मे व्रीहयश्च मे यवाश्च मे माशाश्च मे तिलाश्च मे मुद्गाश्च मे खल्वाश्च मे गोधूमाश्च मे मसुराश्च मे प्रियंगवश्च मेणवश्च मे श्यामाकाश्च मे नीवाराश्च मे
परम पूजनीय स्वामी माधवनाथांची आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार.
ओम स्वामी माधवनाथाय नमः. ओम स्वामी मकरंदनाथाय नमः. एकदा आमच्या घरात पेल्यातील एक वादळ उठले. त्या छोट्याशा प्रसंगात मी स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे थोडेसे शांतपणे घेतले, त्यामुळे माझ्या चुलत सासऱ्यांनाही बरे वाटले. हे सर्व मी स्वामींना सांगण्याची माझ्या मनाला लहान मुलांप्रमाणे अधीरता आली होती. मी दुपारी 4 सुमारास स्वामीजींकडे गेले. स्वामीजींना घडलेली घटना सांगितली. मला म्हणाले, बरं झालं तू शांतपणे सर्व घेतलंस. स्वामींकडे येऊन त्यांचे बोलणे ऐकले तरी तसे वागावयासही हवे, तरच त्याचा खरा परिणाम साधतो. एक एक धडा गिरवत गिरवत जावे. छोट्याशा कारणाने मी स्वामीजींना त्रास दिला असे मला वाटू लागले. मी त्यांना म्हणाले, स्वामी मी अगदी क्षुल्लक कारणासाठी इथे आले आहे, तुम्हाला त्रास दिला आहे. तेव्हा ते म्हणाले, स्वामी तुम्हा मुलांसाठी सर्व काही करायला तयार असतात, पण तुम्ही इथे नियमितपणे यायला हवे. तुम्ही तिकडे मी इकडे असं चालणार नाही. त्यांना तुमचं अंतःकरण माझ्या पुढे उलगडणार नाही. तुमच्या मनात काय आहे ते स्वामींना सांगा, मग स्वामीजी सगळं बघून घेतील. अनुग्रह घेऊन तुम्ही जगात कुठेही राहिलात तरी ध्यान कराल, साधना कराल, पण इथे येऊन सद्गुरूंच्या पुढ्यात येऊन बसायला हवं. तुम्ही नुसते इथे येत राहिलात तरी सुद्धा तुमच्या जीवनात पालट होऊ शकेल. या वक्तव्यानंतर स्वामीजी आणि आपल्या जीवनातील संबंध अजून खोलवर लक्षात आला. दुपारी ध्यानाला जाताना दुहेरी आनंद वाटायचा. ध्यानाला बसण्यास मिळायचे, कधी कधी स्वामीजींचे ओझरते दर्शनही व्हायचे, कधी लांबून बोलण्याचा आवाज ऐकू यायचा. त्याने समाधान वाटायचे. त्यांच्याकडे आज जायला मिळाले तर स्वर्गाला 2 बोटं ठेंगणी वाटायची. अशाच एका वेळेला स्वामीजींच्या घरात जाण्याची संधी मला मिळाली. मी खोलीत गेले. निरंजनाताई, जयूताई अशा काही जणी तेथे होत्या. मला खाली बसण्याची स्वामीजींनी खूण केली. मी बसले. निरंजनाताई आईना आत जाऊन काही मदत करत होती. मला वाटले की इतर साधकांप्रमाणे मी काही सेवा करत नाही, माझी कर्म निष्काम प्रेमपूर्ण नाहीत, ध्यान नाम काहीच नाही. अशा वेळी मी काय करणार? स्वामीजींना मी म्हणाले, माझी कर्म सेवा काहीच धड नाही, तुम्ही कंटाळणार तर नाही ना? स्वामीजी स्तब्ध बसले होते. माझ्याकडे दयापूर्ण नजरेने बघत म्हणाले, नाही नाही, मी कोणाला कंटाळत नाही. तू माझा सांगितलेला मार्ग सोडणार नाहीस ना? मला धरून ठेवणं म्हणजे परमार्थाला, प्रेमाला धरून ठेवण्यासारखंच आहे. मी विचार करत म्हणाले, माझं मन खूप चंचल आहे, मला माझी खात्री नाही. तुम्हीच माझं बोट धरून ठेवाल तर मला कसलीच भीती नाही. स्वामीजी आश्वासक शब्दात म्हणाले, हो, मी धरून ठेवेन, तुमच्यामधील सद्गुणांचंही रक्षण करेन. मनात जे विकल्प शंका येतात त्यांनी मी धरलेल्या हाताला हिसडा देऊन तुम्ही पळू नका म्हणजे झालं. मी त्यांना विचारलं, म्हणजे तुम्ही काय म्हणताय? त्यावर ते म्हणाले, तुमच्या मनात इतर साधकांविषयी विकल्प येतो, परमार्थाविषयी नसत्या शंका येतात. स्वामींनी सांगितलेल्या साधनेवरचा विश्वास डळमळीत होतो. असं झालं तर आपल्याला इथून जावं असं वाटू शकतं. तसं तुम्ही करू नका, इथे येत राहा म्हणजे झालं. स्वामीजींच्या बोलण्याने आम्हा सर्वांना अंतर्मुख केलं. आम्ही नंतर दर्शन घेऊन तेथून बाहेर पडलो. एकदा सकाळी 11 सुमारास स्वामीजींकडे जाण्याची सुसंधी मिळाली. सरला मातोश्रींनी दार उघडलं. मला त्या म्हणाल्या, जा खोलीत जा. मी देवघराच्या खोलीत गेले. मागोमाग सरला मातोश्रीही तेथे आल्या. स्वामीजींकडे नित्य येणाऱ्या एक वयस्कर साधिका त्यांच्याशी बोलत होत्या. त्या अत्यंत विद्वान आणि चिकित्सक होत्या. प्रसंगी स्वामीजींशी त्या काही प्रमाणात वादविवादही करत. त्या स्वामींना म्हणत होत्या की मला या जन्मातच जीवनमुक्त दशा अनुभवाला यावी अशी इच्छा आहे. या जगाशी आपला काही संबंध नको. आपण आणि भगवंत अशा स्थितीतच राहावं, अखंड देवदर्शन व्हावं आणि विश्वाचं दर्शन होऊच नये असं वाटतं. त्यांच्या बोलण्यात डोकावणारा अभिनिवेश आणि जगाविषयी असलेली थोडीशी कटुता स्वामींना खटकली असावी. त्यांच्या कपाळावर एक आठी उमटली. स्वामीजी पुढे बोलू लागले, देवाचं दर्शन म्हणजे काय ते आधी समजावून घ्यायला हवं. देवाचं दर्शन म्हणजे बाजारात मिळणारा भाजीपाला आहे का? देवाचं दर्शन आपल्या आतच होत असतं. देवाचं दर्शन आणि आत्मज्ञान हे दोन्ही एकच आहे. प्रथम आज मी कोण आहे याचा शोध लागला पाहिजे आणि त्या प्रकाशात आपल्याला बाह्य विश्वाकडे पाहायचे आहे. आपल्याला आत्मज्ञान व्हायचे असेल तर एकट्यालाच कशाला, सर्वांनाच व्हावं असं मागावं आपण. ती भगिनी म्हणाली, इतरांचं काय व्हावं हे मला माहिती नाही, पण मला मात्र आत्मज्ञान व्हायला हवं असंच वाटतंय. स्वामीजी त्या भगिनीचा अनाठायी आग्रह बघून पुन्हा तिला शांतपणे समजावत बोलू लागले, असं आहे बघा, सर्वांच्याच कल्याणाची इच्छा करावी. साधना आपण आपलीच करायची आहे, हे तर खरंच आहे. आपला गळा आपणच उगवून घ्यायचा आहे. प्रार्थना करताना मात्र ती सर्वांसाठी करावी, आपल्या अंतःकरणात उदारता असावी, अखिल विश्वाचं कल्याण व्हावं अशी इच्छा तरी करावी. मागणं फक्त आपल्यासाठीच नसावं, नाहीतर ते स्वार्थपरायणतेचं लक्षण होईल. त्यानं परमार्थ साधणं फार कठीण आहे. स्वामीजी त्या भगिनीकडे पाहत तिला पटत आहे का हे तपासत होते. एखादं मिनिट ती भगिनी विचार करत होती. स्वामींनी विचारलं, पटतंय का तुम्हाला? त्यावर त्या म्हणाल्या, होय स्वामीजी, आत्मज्ञान व्हावं हा आग्रहच, आडकाठी नको व्हायला. त्यानंतर आम्ही स्वामीजींच्या पावन चरण कमलांचे दर्शन घेऊन केंद्रात ध्यानाला जाऊन बसलो. काही वेळेस स्वामीजी सत्संगात प्रश्नांची उत्तरे खूप सविस्तर देत आणि कधी कधी मात्र अगदी थोडक्यात परंतु समर्पक अशी त्यांची उत्तरे असत. बहुधा प्रश्न विचारणारी व्यक्ती आणि प्रश्नाचे स्वरूप यावर त्यांचे उत्तर अवलंबून असत. एका नुकत्याच येऊ लागलेल्या तरुण साधकाने स्वामीजींना गमतीदार प्रश्न विचारला. स्वामी, मी अनुग्रह घेऊन काही महिने झाले आहेत. तुम्ही सांगितल्याप्रमाणे रोजच ध्यानाला बसतो, पण माझ्या असं लक्षात आलंय की मी ध्यानाला बसायला लागल्यापासून मला खूप भूक लागते. ध्यानाने भूक जास्त लागते का? या प्रश्नाने श्रोत्यांमध्ये खसखस पिकली. आता स्वामी काय उत्तर देतात याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. स्वामीजी प्रश्न ऐकून हसत होते. ते गमतीच्या स्वरात उद्गारले, शाबास, म्हणजे ध्यान हे भूक लागण्यासाठीचा उपाय आहे असं वाटलं की काय तुला? सर्वांना स्वामीजींच्या या उद्गाराचं हसू आलं. ते पुढे म्हणाले, तुझी रामकृष्णांसारखी अवस्था झालेली दिसतीये. साधना काळात काही दिवस त्यांना प्रचंड भूक लागत असे. काय खाऊ आणि काय नको असं त्यांना होऊन जाई. स्वामी स्वरूपानंदांच्या बाबतीत सुद्धा असं घडलं होतं. वास्तविक त्यांची प्रकृती खूप नाजूक होती आणि आहारही अगदी मर्यादित होता. तरी सुद्धा एका विशिष्ट अवस्थेत त्यांना थोड्या थोड्या वेळात अगदी किंचित का होईना खावं लागत असे. थोडं थांबून ते पुढे म्हणाले, प्रदीर्घ ध्यानाच्या बैठकी करणाऱ्या साधकांना ध्यानामुळे खूप भूक लागते असा अनुभव आहे, पण आपला स्वभावच मुळचाच खादाड असेल तर ध्यान केलं आणि नाही केलं तरी भूक लागणारच. स्वामींसकट सर्वच जण हसण्यात सामील झाले. मग थोडस गंभीर होऊन ते म्हणाले, ध्यानाचा मुख्य परिणाम म्हणजे आपलं मन प्रसन्न होणं, आपल्या मनातील खळबळ, विचार, विकार हे सर्व शांत होणं. ध्यानाने आपण तृप्त, निर्वैर, निरहंकारी होत आहोत ना, त्याकडे लक्ष ठेवावं. हा ध्यानाचा प्रमुख उद्देश आहे. बाकी भूक लागणं, झोप येणं या सर्व गौण गोष्टी आहेत. एवढं लक्षात ठेवावं म्हणजे झालं. एवढं बोलून स्वामीजींचे उत्तर संपले. श्रीकृष्णा.
या डॉक्टर, अभंग म्हणाले. हरी हरी. अंतरी सन्निध राहे श्री गोविंद, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. परिमती मंद पाहे चीना, अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. नाभित कस्तुरी असता जवळी, नाभित कस्तुरी असता जवळी. खिंडे रानुमाळी, खिंडे रानुमाळी, मृग जैसा अंतरी सन्निध राहे श्री गोविंद. विषयांचा छंद घेवनी या वाया विषयांचा छंद घेवनी या वाया आनंद सेवाया धावत से आनंद सेवाया धावत से अंतरी सन्निध राहे श्री गोविंद स्वामी म्हणे मोहे झालासी अंधळा स्वामी म्हणे मोहे झालासी अंधळा स्वानंद सोहळा स्वानंद सोहळा भोगे चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद परिमति मंद पाहे चीना परिमति मंद पाहे चीना अंतरी सन्निध राहे श्री गोविंद राहे श्री गोविंद तुम्ही स्वामीजी तुम्ही पावसला गेला असताना निवेदन आहे बरं का येथील केंद्रे आपल्या उपस्थितीतच नेहमीप्रमाणे छान पार पडली मी पावसला येऊ शकत नसल्याची थोडी खंत मनात होती पण साधनेच्या जोरावर ती तुम्ही आपोआप दूर सारलीत या कालावधीत मी चार दिवस नेहमीचे केंद्र घरातील रुटीन सांभाळत नेहमीचे ध्यान एक तासाचे अधिक अर्धा तास जास्त बैठक तसेच थोड्या विश्रांतीनंतर साधारण एक ते दीड तास अनुषंगिक साधना नाम ओंकाराची साधना थोडे जास्तीचे वाचन असे सर्व आखीव रेखीव शिबिराप्रमाणे करण्याचा प्रयत्न केला आपल्या कृपेनी या सर्व बैठकीतून जास्तीत जास्त अंतर्मुखता खोल समाधान शांतता थोड्या वेळासाठी का होईना मिळत होती असे जाणवले याचाच कृपारूपी आशीर्वाद म्हणून की काय कालच मला शमाने सांगितले मी पावसला पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या समाधी स्थळावर तुझं नाव घेऊन काही अडचणीमुळे ती येऊ शकली नाही तरी तिच्या वतीने मी तुम्हाला नमस्कार करते असं सांगितलं आणि याच गोष्टीचा मला अतिशय आनंद झाला वाटलं जे तिथे जाऊन तुम्ही सर्वांनी मिळवलं तेच मी इथे बसून आपल्या कृपाशीर्वादाने मिळवण्याचा अभ्यास केला आहे हेच सांगण्यासाठी हे छोटसे निवेदन आपल्या चरणांजवळ ठेवत आहे असं एक निवेदन आहे तुम्ही पावसला गेला असताना येथील केंद्रे आपल्या उपस्थितीतच नेहमीप्रमाणे छान पार पडली याचा अर्थ मी इथं उपस्थितच आहे अशा असं धरून इथली केंद्र झाली हे जास्त चांगलं झालं असं मला वाटतं विशेष करून अलीकडे मी फार परगावी जात नाही तरी देखील थोडासा परगावी गेलो कुठं तर इथल्या केंद्रांवर परिणाम होत नाही हे मला फार आनंद देऊन जात मी इथं आहेच अशा भावनेनी माझ्या उपस्थितीतच तुम्ही अनुभवता तशीच केंद्र प्रत्यक्षात माझी अनुपस्थिती असताना देखील इथं चालू असतात हे खूप चांगलं आहे. स्वामीजींची अशी इच्छा होती आणि हळूहळू स्वामीजींच्या काळातच हे जमायला प्रारंभ झालेला होता. त्यांना काही प्रमाणामध्ये अशी खंत वाटत असे की स्वामीजी नसले की केंद्रातली उपस्थिती एकदम 35% येत असे. माझी अशी कल्पना की माझ्या अनुपस्थितीमध्ये मी उपस्थितच आहे असं गृहीत धरून किंवा आपल्याला केंद्रात जे जायचं आहे ते स्वतः करता जायचं आहे, स्वामीजी नसले तरीही जायचं आहे अशा विचाराने जवळपास 80% उपस्थिती असते, कधी कधी त्याच्यापेक्षाही जास्त असते. बाकी जे आहे ते स्वामीजी इथं नाही आहेत असं लक्षात घेऊन अधिक साधना करणं आणि शिबिरासारखं जीवन आपण पार पाडलं, व्यतीत केलं, हे निवेदन देखील मला खूप आवडलं एक प्रकाराने. कारण सगळ्यांनाच एखाद्या वेळेला जाता येईल एखाद्या ठिकाणी असं होऊ शकत नाही, काही ना काहीतरी अडचणी असतात. काही दिवसांपूर्वी ध्यान करीत असताना एक अनुभव आला, प्रश्न आहे बर का, त्याचं निवेदन फार मोठं आहे. मन अत्यंत शांत झाल्यावर क्षणभर अशी जाणीव झाली की आता मी जे अनुभवत आहे तेच खरे, बाकी सर्व खोटे, किंबहुना बाकी सर्व, उदाहरणार्थ मी, माझा स्वभाव, माझी आवड नावड, माझी मते इत्यादी सर्व खोटे, किंबहुना हे सर्व प्रकृतीच्या अधीन आहेत आणि मी त्याला खरे समजतो. हा केवळ भास किंवा भ्रम असावा. हा जो काही अनुभव आला तो अत्यंत क्षणिक होता. मी जरी आत्ता हे इतक्या शब्दात सांगत असलो तरी प्रत्यक्ष ती वृत्ती अगदी क्षणिकच होती. तसेच ह्या वृत्तीची जाणीव झाल्यावर मी तत्काळ ध्यानातून खाली आलो, कारण ते मला फार काळ सहन झाले नाही आणि त्यानंतर वरील जे सांगितले तसे जाणवले. मन अतिशय शांत झाल्यानंतर क्षणभर अशी जाणीव झाली की आत्ता मी जे अनुभवत आहे तेच खरे. ही जी क्षणभर जाणीव झाली ती जाणीव हा विचार होता आणि त्या विचाराकडे साक्षीत्वाने पाहायला पाहिजे होतं. आपल्याला ध्यानामध्ये काही अद्भुत प्रचिती येते आहे ही गोष्ट त्या प्रचितीच्या नंतर चित्तवृत्तीच्या अंगाने उठते आणि तो क्षण महत्वाचा असतो. जेव्हा प्रत्यक्षात ते घडतं अतिशय शांत होतं आणि काही केवळ आहे अस्तित्व असं जाणवतं, तो सुखाचा क्षण असतो. पण आता हा जो अनुभव आलेला आहे हा अनुभव फार वेगळा आणि विलक्षण आहे, हीच गुरुकृपा असं जेव्हा जाणवतं तेव्हा ती चित्तवृत्ती असते. कारण तिथे शब्द येतात. कधी कधी शब्दाचं सहाय्य तितकं आपण घेतलं नाही असं वाटतं तरी देखील ते चित्तवृत्तीला समजतं. ते समजतं किंवा ती जाणीव झाली याचाच अर्थ त्या अनुभवापासून आपण दूर झालो. थोड्या वेळापूर्वी क्षणापूर्वी आलेल्या अनुभवातून आपण दूर झालो. पण तो अनुभव इतका विलक्षण असतो की त्यावेळेला आपण एरवी जो मी माझा स्वभाव माझी प्रकृती माझी आवड माझी नावड असं जे लिहिलेलं आहे माझी मत हे सर्व प्रकृतीचं आहे आणि आता अनुभवलेलं जे स्वरूप होतं तर ते प्रकृतीच्या अतीत आहे. एरवीने जे मी माझा स्वभाव माझी आवड नावड माझी मत असं म्हणत असतो तर हा या स्थितीच्या सापेक्ष भास किंवा भ्रमच असतो. हे जे त्यावेळेला तिथं लक्षात येतं तर तीही चित्तवृत्तीच आहे. तेही चित्तवृत्तीलाच कळलं. ती जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीतून किंचित खाली आल्यानंतर जे विचार उठले ते अशा प्रकारचे होते. हा जो क्षणिक अनुभव होता त्या क्षणिक अनुभवातून हे विलक्षण अनुभवाला आलं मी माझी मतं आवड निवड सगळं खोटं असं समजेपर्यंत ध्यानातून तत्काळ खाली आलो असं त्यांनी म्हटलं. कारण ही स्थिती फार काळ सहन झाली नाही असं ते म्हणतात. पारमार्थिक अनुभव किंवा अशा प्रकारची उत्कट स्थिती ही सहन होणं किंवा सहन न होणं हे घडू शकत. आणि सुरुवातीच्या काळामध्ये अतिशय शांत स्थिती किंवा देहभावना गेली अशी जाणीव किंवा अशी क्षणमात्र प्रचिती येताच देखील साधक गडबडून उठतो की असं देह जाऊन चालेल कसा, सगळंच संपून चालेल कसं. काही काळाने या साधकाला या स्थितीमध्ये थोडं अधिक राहता देखील येईल. काही काळ जावा लागेल त्यासाठी. आणि ही रोज रोज मिळणारी स्थिती नाहीये. तसंच ही जी स्थिती आहे या स्थितीतून घाबरून किंवा सहन न होऊन बाहेर येण्याच्या ऐवजी थोडं धैर्याने बसणं गरजेचं आहे. ध्यान हे धैर्याशिवाय होत नाही. तसंही म्हटलं तर ध्यानाला बसणं हेही धैर्यच आहे. डोळे मिटून बसणं हे धैर्यात जमा होणारी गोष्ट आहे. पण त्याच्या पुढचं धैर्य म्हणजे पारमार्थिक अनुभव पेळण्याची कुवत जिथं आपली संपते तिथं तसंच नेटाने बसून राहणं हे देखील धैर्यामध्येच मोडतं. त्यामुळे ज्या क्षणाला काय विलक्षण अनुभव आला मी माझं माझी मतं माझी आवड नावड हे सर्व खोटं आहे की अशी चित्तवृत्ती उठली तेव्हा त्या चित्तवृत्तीकडेही आपला काहीही संबंध नाही. आपण ध्याता आहोत द्रष्टा आहोत आणि अशा प्रकारच्या वृत्तींशी आपला संबंध नाही अशा भावाने त्या चित्तवृत्तीचा जर त्याग केला तर परत ती स्थिती प्राप्त होते. पण याच्यासाठी धैर्याने थोडंसं बसण्याची गरज असते. जर बसला नाही तर अशा वेळेला सहन न होऊन उठला सहन न होऊन उठला तर मग पुढची प्रशांत प्रगाढ अशी शांती समजणार तरी कशी. मात्र हा जो क्षणमात्र अनुभव शुद्ध अस्तित्वाचा यांना आला त्या पोटी त्यांना व्यवहारात देखील वाटायला लागलं की तो मगाचा ध्यानातला अनुभवच खरा होता, ते आपलं खरं स्वरूप होतं. आता आपण जी परिस्थिती वाटायला येईल त्याला हिरिरीनी अभिनिवेशाने सामोरं न जाता आपली जी अंतरस्थिती आहे ती अंतरस्थिती राखून सामोरं जावं असं वाटायला लागलं. तसंच अनाग्रही असावं असं वाटायला लागलं. ही अनाग्रहिता व्यवहारामध्ये किंवा प्रपंचामध्ये देखील होती आहे आणि आध्यात्मिक गोष्टींबद्दल देखील तसंच वाटायला लागलं. खूप अभ्यास करावा, लिखाण करावं, संपूर्ण गीता वाचावी, पाठ करावी, समजून घ्यावी, संपूर्ण भगवद्गीता, त्याच्याऐवजी एखादा श्लोक घ्यावा, त्याचं चिंतन करावं, चिंतन करत करत निर्विचार स्थितीपर्यंत पोचावं, दीर्घकाळ तसंच थांबून राहावं असं आता वाटायला लागलं असं ते म्हणतायत. बाहेरून एखादी गोष्ट मिळवावी हे खोटं आहे. उदाहरणार्थ मी काही वाचन केलं, आध्यात्मिक वाचन केलं तर मला बरे वाटेल हे तितकेसे खरे नाही. आध्यात्मिक वाचन आपण जर काही करू तर ते आध्यात्मिक वाचन ही अंतरंग पद्धतीनेच आपण करायला हवं आणि आध्यात्मिक वाचनाचं जे समाधान आहे ते बाहेरून कसं बरं मिळेल, ते आतूनच मिळेल. श्रवणातून जे समाधान मिळतं ते ऐकल्यामुळे नव्हे तर श्रवणामुळे चित्तवृत्ती आत वळते आणि आतलं समाधान श्रवणामुळे मिळतं. कधी कधी श्रवण देखील अति समाधान देतं, कधी कधी वाचन देखील अति समाधान देतं. तेव्हा ते बाहेरचं नसतं, ते आतलंच असतं. एवढंच नव्हे तर कोणतंच समाधान हे बाहेरचं नाहीये, विषयाचं देखील नाहीये तर परमार्थाचं कुठलं. समाधान हे नेहमी आतलंच असतं. बाहेरचा फक्त संयोग असतो. आपण जेवतो तर आतून समाधान मिळतं. पोट भरल्यानंतर आतून बरं असं वाटतं, बाहेरून बरं कसं वाटेल, बाहेरून आता थांबावं असं कसं वाटेल, आतून वाटतं की बस झालं. श्रवण करताना देखील जे समाधान मिळतं तर बाहेरून शब्द जरी येत असले तरी समाधान आतून उमटतं. लौकिक किंवा व्यावहारिक समाधान देखील जेव्हा होतं तेव्हा ते समाधान बाहेरून मिळतच नाही, ते आतूनच मिळतं. पण बाहेरच्या बाह्य वस्तूशी संबंध आल्यामुळे ते मिळत असल्यामुळं ते बाहेरून मिळालं असं वाटतं. गुलाबजाम खाल्लं आणि समाधान झालं, गुलाबजाम खाल्लं आणि समाधान झालं तर स्वामीजी असं सांगत असत की कडकडून भूक लागलेली असेल तरच गुलाबजामचं समाधान होऊ शकतं बरं का, नाहीतर नुसतं खाणं होतं. चांगली जर भूक लागलेली असेल तर मग कुठलाही पदार्थ समाधान देतो. पण त्यावेळेला चित्तवृत्ती ते असं म्हणायचं की ज्या क्षणी जिभेवर गुलाबजाम आला त्या क्षणी चित्तवृत्ती क्षणभराकरता आत वळते आणि नाहीशी होते, चित्तवृत्तीचा लोप होतो आणि समाधान मिळतं. पण गुलाबजाम जिभेवर येणं आणि चित्तवृत्ती आत वळून नाहीशी होणं हे युगपत, म्हणजे त्याच क्षणी होतं. ज्या क्षणी ही घटना घडते त्या क्षणी चित्तवृत्ती आत वळून आतलं समाधान मिळतं. म्हणून गुलाबजाममुळे समाधान मिळालं असं वाटतं असं स्वामीजी सांगायचे. हा गुलाबजाम सारखा सांगायला लागल्यामुळं कितीतरी भगिनी त्यांच्या घरी गुलाबजाम करून द्यायला लागल्या. शेवटी त्यांना प्रवचनात सांगायला लागलं की हे मी उदाहरण देतो आहे, तुम्ही पाठवलेला गुलाबजाम असला तरी मी अगदी एवढं खातो म्हणायचे. मी हे कशाकरता सांगितलं ते तुम्हाला समजलंच असेल. त्यामुळं आध्यात्मिक समाधान जे आहे ते आध्यात्मिक समाधान आतूनच मिळतं. नेहमीच आणि वाचन देखील खूप करूच नाहीये, सगळी भगवद्गीता पाठ करण्याचा चांगलंच आहे पाठ झालं तर. मला असं कळलं की कुठल्या शंकराचार्यांनी तर 25,000 रुपये बक्षीस देतात ते. त्यांच्या समोर भगवद्गीता पाठ म्हणून दाखवली की ते 25,000 रुपये बक्षीस देतात. परवा मला रत्नागिरीला एक भगिनी भेटल्या, त्यांनी ते मिळवलेलं होतं. पारमार्थिक समाधान जे आहे ते एखाद्या श्लोकाने मिळतं. नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञान देवी एकतरी ओवी अनुभवावी, असंच नामदेव महाराज म्हणतात. त्यामुळे एखादा श्लोक घ्यावा, पण त्या श्लोकाचंही समाधान बाहेरचं नाहीच आहे. ढिकभर श्लोकांचं समाधान जसं बाहेरचं नाही, तसं एका श्लोकाचंही समाधान कधीच बाहेरचं नसेल, ते आतूनच मिळणार असेल. नेमकं श्रवण करावं करू नये असं नाही, कारण ही स्थिती एकदा आली म्हणून परत येईल असं नाही. आतापर्यंत जो अभ्यास केलेला आहे त्या अभ्यासाची फलश्रुती म्हणून चांगल्या अनुभवामध्ये व्यक्ती जाते. तेव्हा पारमार्थिक अशा गोष्टींबद्दल देखील औदासीन्य येतं, तेच खरं असं वाटायला लागतं, पण ते मिळणार कसं? त्यामुळे कट्टानी ध्यान करावं, श्रवणही करावं, वाचनही करावं, चिंतनही करावं, याच्या ठिकाणी अनास्था उद्भवण्याचा प्रश्न येऊ नये असं मला वाटतं. असं सगळं करावं आणि एखाद्या वेळेला अशी विलक्षण गोष्ट अनुभवाला येते ती शांतपणे अनुभवावी आणि त्याच्यातून आपण हळूहळू अनासक्त संसारातून होणं, आतल्या सुखाशी अधिक निगडित होणं असं फळ म्हणून आपण त्याच्याकडे पाहावं. मन निर्विचार करून त्या स्थितीत कायम राहणे हेच खरे. कायम असा विचार करावा की इच्छा कोणाला होते, मला, मग मी कोण. हा जो अनुभव आहे हा अनुभव देखील काही काळाने, आत्ता जितका स्मरतो तितका स्मरणार नाहीये. आत्ता जितक्या तीव्रतेने त्या अनुभवाची स्मृती होते तर काही काळाने तितकी स्मृती त्या अनुभवाची आणि तितका ताजा तो अनुभव प्रत्येक वेळेला तुम्हाला आठवत राहील असं होणार नाहीये. कुठल्याच अनुभवाचं तसं नसतं. उलट तेव्हा जो अनुभव आला तेव्हा तो सहन न होऊन गडबडून आपण जागे झालो असं झालं. त्यामुळे फार मोठे पारमार्थिक निश्चय आता मी फार वाचणारच नाही, आता ऐकायलाच नको, आता नाम वगैरे नको, आता त्या स्थितीत राहीन, त्या स्थितीत राहता आलं नाही, उठला ना, त्या स्थितीतून बाहेर आला ना, त्या स्थितीच्या वेळेलाही जरा धैर्य दाखवावं. त्या स्थितीमध्ये देखील ही स्थिती विलक्षण आहे हे समजतं तेव्हा तो विचार समजावा, वृत्ती समजावी आणि पुढच्या अनुभवाची वाट पाहावी किंवा निर्विचार शून्यता परत प्राप्त करावी. आणि त्या स्थितीतून खाली आल्यानंतर हे जे सगळं झालं हे खूप चांगलं आहे की मी, माझा स्वभाव, माझी आवड नावड, माझा अभिनिवेश हे सगळं व्यर्थ आहे हे समजलं तर ते अधिक अधिक समजत जावं. आपण म्हणजे प्रकृती नाही हा विचार पक्का होत जावा. प्रश्न असा आहे की सदा सर्वदा अशा स्थितीत राहता येत नाही, तितकी शक्ती माझ्यापाशी नाही असे वाटते. ती मिळते, शक्ती ही मिळतच जाते. मी प्रथम जोर मारायला सुरुवात केली तर 10 जोर मारल्यानंतर लहान होतो, जिथं जोर मारत होतो तिथंच खाली मान टेकवली बासता म्हणून दंड भरून आले. मग नंतर 150 च्या वर 250 जोर मी सहज मारत असे. एकदा जोर मारायला आमच्या मध्ये एक जण होता, तो 250 जोर मारायचा. आम्ही सगळे थांबलो तरी त्याचे जोर चालू असायचे. आता 10 जोर मारल्यानंतर आपण थकलो असं म्हणून जो थांबत होता तो 125 जोर कसे बरं मारायला लागला. जोर मारूनच जोर मारण्याची शक्ती वाढते. असं जसं असावं नमस्कार घालूनच नमस्कार घालण्याची शक्ती वाढते, तसं ध्यान करूनच ध्यान सहन होण्याची देखील शक्ती वाढते. पहिल्या परिच्छेदात जो अनुभव सांगितला त्यामुळे हे सर्व मला प्रकर्षाने वाटू लागले. त्यामुळे एवढ्या अनुभवांनी आता आपण फार प्रकृतीपासून वेगळे आहोत, संपला आता सगळं, माझा अभिनिवेश गेला, इतकं सोपं नाहीये. हा भाव काही काळ टिकू शकतो, परत येरे माझ्या मागल्या येऊ शकतं, होऊ शकतं. म्हणून एखाद्या अनुभवाने आता फारच आपल्याला विरक्ती आलेली आहे बाकीच्या सर्व गोष्टींबद्दल आणि आता पारमार्थिक ही फार काही करण्याची आवश्यकता राहिली नाहीये. केवळ मी कोण आहे तोच मी आहे, हा अनुभव कोणाला आला मला मग मी कोण असा शोध घेत राहावा एवढं घडेल असं संभवत नाही. जर घडलं तर चांगलंच आहे, मी असं म्हणत नाही या व्यक्तीला हे अशक्य आहे, पण साधकांनी चांगले अनुभव जमा करत करत पुढे जावं. पण त्यावेळेला साधनेविषयी अनास्था, श्रवणाविषयी अनास्था, वाचनाविषयी अनास्था, आता तेच एक खरं आहे आणि बाकी या उगीच व्यर्थ गोष्टी करायच्या इतका भाव मनात नको आणायला. उलट आतापर्यंत जे केलं त्यामुळे इथपर्यंत आपण पोहोचलो असं मी म्हणेन. पूर्वी स्वामीजी जे सांगायचे की प्रकृती आतील बोधाला अनुकूल पाहिजे त्याचा अर्थ काय असेल याची पुसटशी जाणीव आता होते आहे. आणि यांनी जे म्हटलंय ते शब्दशहा खरं आहे की क्षणभर जरी हा बोध झाला तरी अंतरंगात फार पालट होतो, पण तो चिरस्थायी स्थायी असा होण्यासाठी म्हणून सातत्याची आणि दीर्घ साधनाच लागते. प्रकृतीचा बदल हा किंवा प्रकृती शुद्ध करणं किंवा प्रकृतीपासून आपण दूर आहोत असं लक्षात घेणं हे रोज करायला लागतं, प्रतिक्षणी करायला लागतं. काही काही वेळेला ते तीव्रतेने जमतं, कधी कधी आपण एकदम प्रकृतीच्या आधी पावतो, सगळा परमार्थ वगैरे विसरला जातो. परमार्थ करणाऱ्या व्यक्तीचं सांगतोय. त्यामुळे हा अभ्यास नित्य आणि सातत्याने असाच करावा लागतो. एखाद्या अनुभवाने अंतरंगात इतका बदल होऊ शकतो का? वरील अनुभव एकदाच आला परत आला नाही, परतही येईल. या अनुभवाच्या वेळेला देखील हा अनुभव आल्यावर गडबडीने पण पहिला अनुभव होता त्यामुळं उठणं स्वाभाविक होतं. हेच काय भले भले उठलेले आहेत. रामकृष्णांनी पलंगडीवर बसलेले होते आणि नरेंद्रांच्या छातीला अंगठा लावला, पायाचा अंगठा लावला, समोर बसलेला होता नरेंद्र. आणि काय एकदम झालं सांगता आलं येत नाही, पण सगळं काही जात आहे, संपत आहे. आपण ही देहभावने सकट जातो आहोत असं काही त्यांना वाटायला लागलं. त्या क्षणी ते गडबडून म्हणाले की मला नको हा अनुभव, मला आई आहे, वडील आहेत, मला घर आहे, मला सगळ्यांमध्ये राहायचंय, मला हे असं व्हायचं नाहीये असं ते म्हणाले. पहिला अनुभव झेपला नव्हता. नंतर नंतर या अनुभवाचा देखील सराव होतो. ध्यानातील एखाद्या अनुभवाने अंतरंगात इतका बदल होऊ शकतो का? काही काळ होतो हे मला तुम्हाला सांगायचंय. थोडासा काळ होतो तो टिकून धरणं आपल्या हातात असतं, आपण ते करायचं असतं. अजूनही आणि टिकून धरणं म्हणजे या एका अनुभवातून ही स्थिती कायम टिकावी असं वाटत असेल तर गुरुपदिष्ट मार्गाने सातत्याने चालणं हाच त्याला उपाय आहे. अजूनही एक विचार येतो की खरंच मी असा वागायला लागलो तर संन्यासासारखाच राहायला लागेल. संसार तर आहे, पण जसा एखादा अभिनेता सोंग घेतो तसाच तो करायचा असे वाटते. इतका सखोल विचार मी कधी केला नव्हता. असं वाटते की हा तीर तर सुटला आहे, पण ओढ पूर्ण गेलेली नाही बघा. त्यामुळे जे वर प्रकर्षाने वाटू लागत आहे ते लगेच पुढच्याच पॅरेग्राफ मध्ये म्हणतात ना की ओढ पूर्ण गेलेली नाहीये. कारण असं होत नाही. हा अनुभव परत परत येणं, तो स्थिर होणं, याला देखील वेळ लागतो. पण ज्याला दुसरा तीर गाठायचा आहे त्यांनी या तीरावरचे पाय सोडावेच लागतात. रामकृष्ण म्हणत असत की शेवटच्या पायरीवर गेला तरी देखील गच्चीवर जाण्यासाठी म्हणून केवळ एक पाय उचलून गच्चीवर ठेवून चालत नाही, तर दुसराही पाय उचलायला लागतो आणि गच्चीवर ठेवायला लागतो. तेव्हा गच्चीवर गेला असं होतं. दोन्ही पाय सोडून देणं ही खुबीच आहे, आधार सोडून देणं ही खुबीच आहे, एक तीर सोडून देणं ही खुबीच आहे. एक तीर सोडून दिला आणि दुसरा तीर तर अजून यायचा आहे, हे घडणारच आहे. तुम्ही पोहायला शिकता आणि मग पोहायला सुरुवात करता शिकल्यानंतर, आणि शिकवणारा तुम्हाला असं सांगतो, ते अंतर किती असेल माझ्या मते एक 10 मीटर असेल रुंदीचं अंतर. तर तो सांगतो की आता इथून तिकडे जायचं, तर ती छोटी छोटी मुलं मी टँकवर जायचो, मुलं मुली कुडकुडत असे उभे असायचे, आणि त्यांनी सांगितलं की 2-4 हात मारून परत यायचे. इतकं लांब जायचंय असं ती छोटी छोटी मुलं विचारे, इतकं लांब जायचंय. कारण हा तीर सोडला आणि त्या तीरावर जाईपर्यंत आहे ना 30 फूट अंतर. हे एवढं मोठं अंतर, 30-33 फूट अंतर आणि मध्ये काहीच नाही, आधार एकदम दुसऱ्या तीराला आहे, हे सुरुवातीला भयप्रदच वाटणार. हा तीर सुटला आहे पण ओढ पूर्ण गेलेली नाही, म्हणून तर 2-4 हात मारले की परत येतो. ओढ पूर्ण गेलेली नसते आणि ही टीका करण्यासारखी गोष्ट नाही, असं होऊ शकतं. म्हणूनच तशाच प्रकारचं धैर्य धरूनच इथं चालावं लागतं. संपूर्ण ज्ञान ही प्राप्त झालेले नाही असा काही वेळा गोंधळ निर्माण होतो. ही साधकाची विशिष्ट स्थिती आहे. ज्ञानाचे कणच गोळा करायचे असतात. अशा वेळी देखील मी पुन्हा विचार करतो, सोडले पाहिजे, सुटले, मिळाले पाहिजे, हे कोणाला जाणवते, मला, मग मी कोण, बस आता इथेच थांबून राहूयात, ही पद्धत योग्य आहे का? गुरुपदिष्ट पद्धतच योग्य असं मी तुम्हाला सांगेन. कारण हा तीर सोडण्याची फारशी इच्छा नसल्यामुळं, अजून ओढी तितक्या संपल्या नसल्यामुळं, मग एखादा शॉर्टकट मी कोण असं करत बसावं का? नको. असंच ध्यान करत राहू, अशाच त्या अनुभवाला प्राप्त होऊ, त्या अनुभवात देखील थोडस धैर्य राखू, तो अनुभव प्रदीर्घ होईल असं पाहू. असंच आपल्याला करायचं आहे. प्रश्न क्रमांक 2 बर का. आपण जेव्हा झोपतो तेव्हा सर्व नॉर्मल जाणीवा लुप्त झाल्यासारखे वाटते. मी जेव्हा स्वप्न बघतो तेव्हा स्वप्नात रममाण होतो, तेव्हा आत्मज्ञानाचा विचारही नसतो. मी आत्मा आहे किंवा मी साक्षी आहे असा देखील विचार नसतो. यावर उपाय म्हणून झोपताना आपण अत्यंत साक्षी राहण्याचा संकल्प करून झोपी जातो. झोपायला बिछाणात गेल्यावर मी साक्षी राहण्याचा प्रयत्न करतो. कोणतेही विचार आले तरी साक्षीत्व टिकवण्याचे प्रयत्न करतो, पण हे फार काळ टिकत नाही. झोप नेहमीसारखी लागते, स्वप्न पण पडतात, स्वप्नात रममाणही होतो, मग उठल्यावर जाणवते की अरे आपल्याला हे जमले नाही. हे प्रयत्न करण्याचे कारण असे की जागृतीत आपण साक्षीत्व टिकून ठेवू शकतो, पण झोपेत ते अजिबातच टिकत नाही. असे प्रयत्न करावेत का असं विचारलेलं आहे. एक प्रयोग असा देखील सांगितला जातो की जागृतीमध्ये जागृतीमध्ये आपल्याला साक्षीत्व जमत नाही, कारण आपण विषयांकडे ओढ घेतो. जागृतीमध्ये आपल्याला साक्षीत्व जमत नाही. आपल्याला जी महत्वाची कामं असतात त्या कामांकडे आपण ओढ घेतो. जागृतीमध्ये आपल्याला साक्षीत्व जमत नाही. जे भोग आपण भोगत असतो त्यावेळेला आपण साक्षीत्व विसरतो. जागृतीत आपल्याला साक्षीत्व जमत नाही. जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या तीन स्थिती आहेत आणि जागृतीत आपल्याला साक्षीत्व जमत नाही. आपण सतत साक्षी असावं हे जागृतीत शक्य होत नाही. जागृतीत जर हे शक्य होत नसेल तर आपण झोपेपासून सुरुवात करावी का असा एक विचार प्रवाह आहे की आपण झोपलेले आहोत आणि जो झोपलेला आहे त्याला अशी जाणीव आहे की मी झोपलेला आहे. हे झोपेतलं साक्षीत्व. बर का? झोपेतलं हे साक्षीत्व फार कठीण आहे. असं असल्यामुळं अजून एक विचार सांगितला जातो, जसं जागृतीतलं कठीण तसं झोपेतलं कठीण. म्हणून झोपायच्या पूर्वी स्वप्नामध्ये मी साक्षी असावा असा संकल्प करावा असं सांगितलं जातं. आणि जर मला स्वप्न पडलं की मी पावसला गेलो आहे, समाधीची पूजा करतो आहे असं मला स्वप्न पडलं, तर त्या स्वप्नामध्ये मी समाधी शेजारी असणारे गुरुजी, पूजा साहित्य, बाजूला बसलेल्या मधुराताई सगळं मी अगदी तसंच पाहत असतो. त्यावेळेला मला समजावं की हे स्वप्न आहे, स्वप्नामध्ये मी साक्षी असावं, स्वप्नामध्ये हे स्वप्न चालू आहे हे कोणाला तरी समजावं वेगळेपणाने असं सुचवलं जातं. कधी कधी मला असं वाटतं की नको ती माहिती मी तुम्हाला देतो, हे असं मुळीच करू नका. याचं कारण असं की जर या गोष्टीमुळे तुमचं स्वप्न आणि तुमच्या झोपेवर परिणाम झाला, झोपेत देखील तुम्ही जागे आहात असा प्रत्यय यायला लागला, तर तुम्ही भलत्या संकटात सापडू शकता मानसिक रीतीने. प्रगाढ निद्रा असं ज्याला म्हणतात, ती जाऊन झोपेत देखील जर स्वप्नात जमलं तर झोपेतही जमेल. किंवा स्वप्नावस्था म्हणजे चाळवलेली निद्रा असते, ज्या वेळेला विचार उठतात अशा वेळेची निद्रा म्हणजे स्वप्न. कधी कधी नुसते विचार असतात तर कधी कधी दृश्य दिसतं. दृश्य दिसतं त्याला स्वप्न असं म्हणतात. जर स्वप्नात तुम्ही अशा रीतीने साक्षी राहिलात तर तो साक्षी तुम्हाला गाढ झोप घेऊ देणार नाही. त्यामुळे जो प्रयत्न करायचा तो जागृतीतच करा. स्वप्नामध्ये आणि झोपेमध्ये साक्षीत्वाचा अभ्यास करायला जाऊ नका. कोणाकोणाला हे जमतं देखील. जसं काही संप्रदायांमध्ये, बुद्ध संप्रदायांमध्ये, तिबेटमध्ये अशा प्रकारचं देखील साधनेचा प्रकार अस्तित्वात आहे, पण तो शिकवणारे गुरु असतात. त्यांचं असं म्हणणं की जर तुम्ही स्वप्नांचे साक्षी झालात तर झोपेचे साक्षी होता, मग जागृतीतही तुम्ही साक्षी राहता. झोपेसारख्या बेसावध वेळेला जो साक्षी राहतो तो जागृतीच्या सावध वेळेला साक्षी राहणं इतकं कठीण नाही असं ते म्हणतात. हे ऐकायला जरी आकर्षक वाटलं तरी जर एखाद्या साधकाला याचा दुष्परिणाम भोगायला लागला तर फार मोठी किंमत त्याला द्यायला लागते, त्याचं सगळं स्वास्थ्य निघून जाऊ शकतं. हे प्रयत्न करण्याचे कारण असे की जागृतीत आपण साक्षीत्व टिकून ठेवू शकतो असं म्हटलंय, पण झोपेत ते अजिबातच टिकत नाही. झोपेमध्ये साक्षीत्वाची गरज नाही. झोपेमध्ये आणि जागृतीतलं जे साक्षीत्व आहे ते साक्षीत्व देखील आपण आत्मरूप आहोत या भावानी देह मन बुद्धीच्या ज्या क्रिया आहेत त्याच्याकडे वेगळेपणाने पाहणं हे लक्षात ठेवण्यासारखाच प्रकार असतो. बाकी दुसरं तिसरं याच्यात काही नाही, हे लक्षात ठेवणं असतं जागृतीमध्ये. तर झोपेमध्ये हे न टिकणंच गृहीत आहे, कारण झोपेमध्ये तुमच्या सगळ्या इंद्रियांना आणि मेंदूला देखील संपूर्ण विश्रांती मिळणं ही गरजेची गोष्ट असते. आणि ध्यानासारख्या ठिकाणी देखील सतत जर तुम्ही साक्षी असाल तेव्हा ध्यान नीट होत नाही असा त्याचा अर्थ राहतो. ध्यानामध्ये देखील नंतर साक्षीत्व गळून पडणं अपेक्षित असतं. साक्षीही निघून जाऊन जो साक्षी आहे त्याला आत्मभाव निर्माण होणं हे खरं ध्यान आहे. साक्षीत्व ही एकदम आत्मभाव होऊ शकत नाही म्हणून विचारांना बाजूला सारण्याची युक्ती आहे. त्यामुळे कुठली गोष्ट का कशा करता केव्हा करायची हे सगळं नीट जर समजलं तर असे कोणतेही प्रयोग आपण करणं कृपा करून बंद करा. झोपेच्या वेळेला सुखाने झोपावं. ज्ञानेश्वर महाराजांनी काय म्हटलंय, आहार तरी सेविजे परी युक्तीच्या मापे मविजे, निद्रेही मानू दिजे अवसरे एके. निद्रेला देखील योग्य मान देऊन तो राहतो. त्यांनी पुढे विचारलंच आहे ज्ञानी पुरुष कसा झोपतो असं विचारलंय. ज्ञानी पुरुषाला स्वप्न पडतात का, मग त्या स्वप्नात तो रममाण होतो का, ज्ञानी पुरुषाचा बोध कायम असतो याचा अर्थ काय, आपल्याला ज्ञानी पुरुषाबद्दल फार उत्सुकता असते, फार उत्कंठा असते. अर्जुनालाही होती. स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधीही किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. तो बोलतो कसा, तो बसतो कसा, तो चालतो कसा, हे सगळं मला सांग असं अर्जुनानी सांगितलं. तो आत्मरूप होऊन आणि कामना विरहित सर्व कर्म करतो, अहंकाराचा त्याग करून, किंवा आपला जो अहंकार आहे तो मूळ अहंकार म्हणजे शुद्ध परमात्माच आपण अशा भावनेमध्ये असतो. आणि प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मनी एव आत्मनः तुष्टः. ज्ञानी पुरुषाची निद्रा ही समाधी तुल्य असते. निद्रेत देखील तो परमशांतीला प्राप्त होतो. निद्रेत देखील त्याच्या विचाराचा विकास होतो. समाधी स्थितीत देखील त्याच्या विचाराचा विकास होतो. निर्विचार झाला की विचाराचा विकास झालाच. समजा तुम्ही विचाररहित झालात की तुम्ही अधिक सूक्ष्म विचार करू शकलातच. समजा त्याच्याकरता तुम्हाला विचाररहित होणं गरजेचं आहे. साक्षीत्वही ओलांडून जाण्याची गरज आहे. साक्षीत्व ओलांडून जेव्हा तो ध्यानावस्थेत जातो तेव्हा त्याच्या वृत्ती बदलतात. त्यावेळेला त्याचे विचार बदलतात, त्यावेळेला त्याचा संदेह नाहीसा होतो आणि ज्ञानी पुरुष त्याला स्वप्न देखील पडतात, पडत नाहीत असं नाही. अनेकांना तुकाराम महाराजांना स्वप्नामध्येच अनुग्रह झालेला आहे. स्वामीजींनाही स्वप्न पडलेलं होतं. स्वामीजींनी एकदा ते सांगितलं होतं की श्रीधर स्वामी महाराज त्यांच्या स्वप्नामध्ये आले. स्वामीजींनी त्यांना पायावर डोकं ठेवून नमस्कार केला. श्रीधर स्वामी महाराजांच्या डोळ्यात अश्रू उभे होते असं स्वामी म्हणतात. तर स्वामीजी म्हणाले की महाराज आपल्या डोळ्यात अश्रू. त्याच्यावर महाराज असं म्हणाले की सांप्रत समर्थ संप्रदाय यामध्ये तू जसा संप्रदाय चालवतोस तसा संप्रदाय चालवणारा कोणी नाही. माझे शब्द इकडे तिकडे होत असतील, ग्रंथामध्ये नीट आहे. तर तू समर्थांना काय सांगायचे तेही तू सांग. तू जशी ज्ञानेश्वरी सांगतोस तसं. आणि मग सत्यसाई निलयमध्ये प्रवचन आल्यावर स्वामीजींनी दासबोध सुरू केला. असं स्वामीजी म्हणायचे की श्रीधर स्वामी महाराजांची आज्ञा म्हणून मी सांगायला लागलो. ज्ञानी पुरुष स्वप्नामध्ये रममाण होत नाही, जागृतीमध्येही रममाण होत नाही आणि सुषुप्ती ही सर्वांनाच अत्यंत आवश्यक गोष्ट असते. त्या सुषुप्तीमध्ये त्याची समाधी तुल्य स्थिती असते आणि खऱ्या अर्थाने जागृतीत तो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या अवस्था ओलांडून परमात्म बोधाच्या ठिकाणी वारंवार पोचतो साधनेच्या वेळेला. त्यामुळे त्याचा निश्चय पक्का होतो, तो संदेहरहित होतो आणि संदेहरहित होऊन तो जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांमध्ये असतो आणि त्यावेळेला आपण वेगळे आहोत असं तो लक्षात घेऊनच जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या स्थितीमध्ये मोठ्या सुखे नैव व्यवहार करत असतो, क्रीडा करत असतो. पण याचा आत्ता उपयोग तुम्हाला काही नाही. तूर्त मी सांगतो की झोपेच्या वेळेला आपण गाढ निद्रा असताना मी साक्षी असावं अशी भावना मला असावी असा संकल्प करू नका. आपण स्वप्न पाहत स्वप्न जेव्हा पडतील तेव्हा स्वप्न पाहणारा देखील मी एक वेगळा असावा अशी भावना करू नका. त्याच्याची जागृतीत जागृती ओलांडण्याचा प्रयत्न करा. मग स्वप्न आणि सुषुप्ती याच्या वेळेला देखील तुम्हाला सहज कालांतराने जमू शकेल. चांगले प्रश्न होते. मला खरं म्हणजे असं समाधान वाटतं की तरुण मुलं ज्या प्रकाराने चिंतन करतात, अभ्यास करतात, प्रवृत्त होतात अंतरंग अंतर्मुख जीवन जगण्यासाठी, तर ही मुलं त्यांना जे प्राप्त करायचं आहे ते प्राप्त केल्याशिवाय राहणार नाहीत असं वाटतं. मात्र असंच थेट धडक चालणं हे सातत्याने घडण्याची गरज आहे. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत बसूया. हरी 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 ज्ञानोबा स्वामी राम राम. बोला कुंडली गवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ हरि हरि।